पहिला इतिहास अध्याय 25। दावीद व सेनापती यांनी आसाफ, हेमान व यदुथून यांच्या वंशजांपैकी कित्येकास वीणा, सारंगी व झांजा वाजवून संदेश देण्याची सेवा करावी म्हणून वेगळे केले। सेवेचे हे काम करणाऱ्यांची संख्या येणेप्रमाणे आसाफाच्या वंशातले जक्कूर, योसेफ, नथन्या व अशेराला हे आसाफाचे पुत्र। राजाज्ञेप्रमाणे आसाफाच्या हाताखाली हे संदेश देत असत। यदुथुनाचे वंशज, यदुथुनाचे पुत्र गदल्या, सरी, यशया, हशब्या व मत्तिथ्या असे सहा। त्यांचा बाप यदुथून वीणा वाजवून परमेश्वराचे उपकार स्मरण व स्तवन करून संदेश देत असे, ते त्याच्या हाताखाली असत। हेमानाचे वंशज, हेमानाचे पुत्र बुक्किया, मतन्या, उज्जियल, शबुएल, यरीमोत, हनन्या, हनानी, अलियाथा, गिद्दलती, रोममती एजेर, याशबकाशा, मल्लोथी, होथिर व महजियोत। राजाचा द्रष्टा हेमान, जो रणशिंग वाजवून परमेश्वराचे वचन सांगत असे, त्याचे हे पुत्र। देवाने हेमानाला 14 पुत्र व 3 कन्या दिल्या। हे सर्व परमेश्वराच्या मंदिरात आपापल्या बापाच्या हाताखाली राहून देवाच्या मंदिराच्या सेवेत झांजा, सारंगी व वीणा वाजवून गात असत। आसाफ, यदुथून व हेमान हे राजाच्या आज्ञेत असत। ते व त्यांचे भाऊबंद परमेश्वराप्रित्यर्थ गाण्याचे शिक्षण मिळून तरबेज झालेले असे 288 होते। त्या सर्वांनी लहान मोठ्यांनी आणि गुरुशिष्यांनी चिठ्ठ्या टाकून आपापली कामे वाटून घेतली। तेव्हा पहिली चिठ्ठी आसाफ मंडळींपैकी योसेफ याची निघाली, दुसरी गदल्याची, तो त्याचे भाऊबंद व पुत्र मिळून 12, तिसरी जक्कुराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, चौथी इस्रीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, पाचवी नथन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, सहावी बुक्कियाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, सातवी यशरेलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, आठवी यशयाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, नववी मत्तन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, दहावी शिमोची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, अकरावी अजरेलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, बारावी हसब्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, तेरावी शुबायलाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, चौदावी मतिथ्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, पंधरावी यरेमोथाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, सोळावी हनन्याची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, सतरावी याशबाकाशाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, अठरावी हनानीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, एकोणीसावी मल्लोथीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, विसावी अलियाथाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, एकवीसावी होथिराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, बावीसावी गिदलतीची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, तेविसावी महजियोथाची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12, आणि 24वी रोममती एजेराची, त्याचे पुत्र व भाऊबंद मिळून 12।